चीनीमंडी.com पॉडकास्ट।
डफळे कारखान्याचे 3.5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट, 4 वर्षानंतर होणार गाळप हंगाम। जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजे विजयसिंग डफळे सहकारी साखर कारखाना दुष्काळामुळे बंद होता। 2012 मध्ये साखराळे येथील राजाराम बापू कारखान्याने चालवायला घेतल्यापासून 4 वर्षानंतर डफळे कारखान्याचा गाळप हंगाम घेतला जाणार आहे। या हंगामात कारखान्याचे 3.5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे। डफळे साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेचे 56 कोटीचे कर्ज न भागवल्याने बँकेच्या प्रशासक मंडळाने कारखान्याचा लिलाव केला। त्यावेळी 2012 मध्ये राजाराम बापू कारखान्याने हा कारखाना 48 कोटी रुपयांना घेतला। 2016 पर्यंत कारखाना चांगला चालवला, पण त्यानंतर दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे 4 वर्षे हंगाम घेता आला नाही। पण आता डफळे कारखान्याने 3.5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कवठे महांकाळ जत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा सांगोला तालुक्यात 3.5 लाख टन ऊसाची नोंदणीही केली आहे। जत कवठे महांकाळ तालुक्यात प्रत्येकी 1.5 लाख तर सांगोला आणि मंगळवेढ्यात 50,000 असे 3.5 लाख टन ऊसाचे नियोजन आहे। याबाबत बोलताना राजाराम बापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी. माहुली म्हणाले, हा कारखाना दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान तर ठरेलच, शिवाय शेतकरी सभासदांना चांगला ऊस दरही देण्यात मदत करेल।